सलग दुसरा अंदा भारत आणि मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजेच मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर. नमस्कार, मी आहे संग्राम आणि माझ्या बरोबर आहे नॅशनल अवॉर्ड विनिंग ऍक्टर, रायटर आणि प्रोड्युसर, ज्याला आपण वळू, विहीर, देऊळ आणि गाभरीचा पाऊस अशा हिट फिल्म्स मध्ये बघितलंय, गिरीश कुलकर्णी.
तू आयआरएफचा बेस्ट ड्रॉप ठरलाय. माझ्याकडे एक फार सुंदर न्यूज आहे, तुला मी शेअर करतो. हायवे नावाचा आम्ही एक जो मी आणि उमेशनी, त्याला न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल मध्ये बेस्ट फिल्म आणि बेस्ट डिरेक्शन अशी दोन्ही बक्षीस मिळाली.
क्या बात आहे, क्या बात आहे.
गॉट इट्स वर्थ इन अ वे. त्याच्यामध्ये पण खूप एन्सेम्बल कास्ट होती आणि खूप इंटरेस्टिंग लोकांना संधी, जास्तीत जास्त लोकांना संधी देण्याचा प्रयत्न केला होता. खरं सांगायचं तर
फार
मल्टी फॅसेटेड टॅलेंट होते. हिंदीतल्या तारका होत्या, उमा कुरेशी, मजेशीर ऍक्ट्रेसेस बरोबर काम केलं. आपली मुक्ता होती आणि मुक्ताने खूप छान काम केलं होतं त्यात. तर सांगायचं कारण म्हणजे बऱ्याच लोकांबरोबर काम करायची इच्छा असते, पण एव्हरी टाइम इट्स नॉट पॉसिबल. सगळ्यांना अकोमोडेट करणं शक्य होत नाही, पण तरी सुद्धा प्रयत्न तो राहतो. नवीन लोकांबरोबर काम करत राहणं हा एक शिकण्याच्या प्रोसेसचा भाग आहे. त्यामुळे
क्या बात, क्या बात नाही. आणि या फिल्मला रेकग्निशन म्हणावं तसं मिळालं नाही बॉक्स ऑफिसवर.
बॉक्स ऑफिसला त्याची एक जरा चुटपुट होती आणि त्याचा एक आपल्या फिल्म डिव्हिजन मी त्याच्या इंडियन पॅनोरमाच्या सिलेक्शनच्या बाबतीतही खूप गोळ केला होता. म्हणजे लॉस्ट द डीसीपी असं एक फार खट्टू करून टाकणारी होती त्याबाबत होती घटना. पण फायनली काहीतरी होतं, तुम्ही मनापासून कन्व्हिक्शननी काम केलं की त्याचं कुठेतरी फळ
मिळतं.
सो
वंडरफुल, कॉंग्रॅच्युलेशन फॉर दिस लेटेस्ट रेकग्निशन मित्रा.
थँक यू सो मच.
ग्रेट. गिरीशी अजून गप्पा मारण्याच्या आधी शिक्का सीझन 4 ची दुसरी कॅटेगरी म्हणजे तुमचे आवडते ज्यूसवाले. या कॅटेगरीचे 3 फायनलिस्ट नॉमिनी सगळे टॉप ऑफ द टॉप पुण्यातले. या गर्मीवर मात करण्यासाठी ज्यांच्याकडे आपण धाव घेतो त्यांची नावं मी डिक्लेअर करणार आहे तुमच्या वोट्स मधून. लास्टचा चान्स, व्हॉट्सअप करा शिक्का स्पेस तुमच्या आवडत्या ज्यूस ठिकाणाचं नाव, तुमचं नाव आणि हे पाठवायचं 8975935935 ला. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम. पाच जाते रहो.